आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय कार्निवल महोत्सवाची सुरवात काल राजधानी पणजेंतल्यान जाली. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी बावटो दाखोवन तशेंच बोमाडे उबोवन कार्निवल महोत्सवाच्या मिरवणुकीचें उक्तावण केलें. खायात पियात आनी मजा करात असो संदेश अंदूचो किंग मोमो सॅड्रीक डिकॉस्तान दिलो. उपरांत मिरवणुकेची सुरवात जाली. उक्तावण सुवाळ्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे तशेंच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट्टानावडे, साळगांवचे आमदार केदार नायक, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कार्निवाल पळोवपाक गोंयकारासयत देशी तशेंच विदेशी पर्यटकांनी गर्दी केल्ली. ह्या वेळार गोंयची गिरेस्त संस्कृताय दाखोवपी चित्ररथ तशेंच गोंयच्या कोंकणी भाशेंतल्या गितांचेर नाच, परेड डान्स, फॅन्सी ड्रेसाच्या वेगवेगळ्या पात्रांनी लोकांची मनरिजवण केली. गोंय हे नामनेचे पर्यटन थळ म्हण वळख दवरपाक कार्निवाल महोत्सव म्हत्वाची भूमिका साकारता. गोंयचो कार्निवाल महोत्सव जबाबदारीन आनी उमेदीन मनयात अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळें. 1965 गोंयांत कोमेस जाल्लो कार्निवाल महोत्सव वर्सान वर्स व्हडलो जायत आसा अशें ह्या वेळार उलयतना पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलें. मडगांवच्या समाजसेवा संघाचे अध्यक्ष आनी उद्देजक सुदीन नायक हांणी काल कृत्रीम बुद्धिमत्ता आनी तंत्रगिन्यान शिक्षण पद्दत आशिल्ल्या इश्कोलांक सरकारान खाशेले अनुदान दिवचे अशी मागणी केली. काल ह्या शाळेंतल्या एआय केंद्रांच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्ले रोबोट्स आनी हेर अविष्कारांचे प्रदर्शन आशिल्ले. त्या वेळार ह्या संघाचे अध्यक्ष सुदीन नायक हांणी ही मागणी केली. ह्या प्रदर्शनाचे उक्तावण भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी केले. अनुदानाच्या मागणीक जाप दितना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडे ह्या विशीं चर्चा करून येता त्या अदमासपत्रकांत ते विशीं तजवीज करूं येता काय ना हाजेर निर्णय घेवपाचे उतर तांणी दिले. विकसीत भारताच्या प्रवासांत तंत्रगिन्यानाची भूमिका म्हत्वाची आसा अशें कामत हांणी ह्या वेळार उलयतना सांगले.
सरकार दे आर डिस्कसिंग एट वेरियस लेवल्स बिकॉज दिस इज अ न्यू कन्सेप्ट विच हॅज बीन अडॉप्टेड नाव बाय ऑल द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अक्रॉस द कंट्री. नाव इट इज अप टू द मॅनेजमेंट ऑफ द स्कूल हाऊ टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. आय एम हॅपी दॅट महिला अनुदान हॅज कॉन्सन्ट्रेट ऑन दिस सेक्टर, दिस पार्ट ऑफ द एज्युकेशन सिस्टम, बिकॉज दिस ऑल्सो पुट्स यू इन प्रॅक्टिकल टच विथ लॉट्स ऑफ थिंग्स. सो आय वॉज सीइंग दॅट देअर स्मॉल चिल्ड्रन आर गोइंग टू एक्सप्लेन, दे आर एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग, दे नो दे हॅव हँडल्ड समथिंग विच वी नेव्हर हँडल्ड टू बी फ्रेंड during our time. So this is a unique difference.
राज्यात महात्मा गांधी रोजगार गॅरंटी मिशन मनरेगा खाला फाटल्या 6 वर्सांत 145 रस्ते पुराय जाल्यात. 136 रस्त्यांचे काम अजून सुरू आसा अशी माहिती ग्रामीण उदरगत मंत्रालयान दिल्या. आदिवासी वाठारांनी ही कामां हातात घेवपा खातीर खुबशीं आव्हानां आयली, ताका लागून ही कामां पुराय करपाक कळाव जाता. हातून दोंगराळ वाठार आनी कठीण भौगोलीक परिस्थिती, रान खात्याचो दाखलो, थळाव्या पांवड्यार बांदकाम साहित्याची मर्यादीत उपलब्धताय आनी थळावे कायदो सुवेवस्था ह्या आव्हानाचो आस्पाव आसा. केरळा राज्यांतल्या त्रिवेंद्रम नगरपालिकेचेर भारतीय जनता पार्टीचे 45 वर्सांनी कमळ फुल्ले. ही वेंचणूक 9 डिसेंबर 2025 वर्सा जाल्ली. वेचून आयिल्ल्या केरळच्या नगरसेवकांनी काल पणजे भाजप कार्यालयाक भेट दिली. ह्या वेळार गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच मंत्री विश्वजीत राणे, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात हांची तांणी भेट घेतली. देशभरासयत गोंयातूय आज शिवरात्र परब व्हड भक्तीभावान आनी उर्बी उमेदीन मनयतात. गोंयातल्या साबार भगवान शंकर तशेंच हेर देवळांनी शिवरात्र भक्तीभावान उर्बी उमेदीन मनयतात. तातून मंगेशी, रामनाथी, तांबडी सुर्ला, मल्लिकार्जून काणकोण, गोमंतेश्वर, ओल्ड गोवा देवळांनी मोठ्या प्रमाणात शिवरात्र परब मनयतात. भगवान शंकराच्या देवळांनी आज वेगवेगळ्या धार्मीक विधी आनी संस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन जाता. शेनवारा पणजेन चडांचं तापमान 34.9 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे 19.8 डिग्री सेल्सियस इतले आशिल्ले, जाल्यार मुरगांवात चडांचड तापमान 34.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे 20.2 डिग्री सेल्सियस इतले आशिल्ले. फुडले 6 दीस राज्यांत चडांचड तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे तापमान 21 ते 22 डिग्री सेल्सियस मदीं आसतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयसीसी दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत आज आर प्रेमदास स्टेडियमाचेर भारत पाकिस्तान आड खेळटलो. भारतीय वेळा प्रमाण सांजवेळा 7 वरांचेर खेळ सुरू जावपाचो आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.